हल्का हल्का सुरूर सुनिधि चौहान की आवाज में ये सुपर्ब ट्रैक आप लोगों ने सुना विद सारा ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम शो शुरू है। हाँ जी सारा तर सकाळी 7 वाजताच हजर झाली आहे आज मॉर्निंग नंबर 1 करण्यासाठी, क्योंकि आज हर किसी को जरूरत है ट्रूली मोटिवेशन की। पण आता आपण जे मोटिवेशन मिळवणार आहोत ना, ते फक्त आठवड्याची सुरुवात करण्यासाठी नाही तर आयुष्यासाठी चांगलंच कामी येणार आहे। कारण आज आहे वर्ल्ड कॅन्सर दिवस आणि याच निमित्ताने कॅन्सर सर्वायवर्ससोबत आपण बोलणार आहोत। त्यापैकी आता पहिले आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत ते म्हणजे भारती सर। ॲक्च्युली काय ना की काकांना ब्लड कॅन्सर झाला होता, पण हा ब्लड कॅन्सर ज्यावेळेला त्यांना कळाला त्यावेळेला त्यांची काय रिॲक्शन होती हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। काका
थोडस काय झालं की अगोदरचा समाज आता सापरस्य झाला की असं पडलं कॅन्सर म्हणजे की माणसाला भीती वाटते, पण नंतर असं वाटलं की आता शेवटी आपल्याला त्याच्यावर लढण्याशिवाय पर्यायच नाही। मग त्याच्या फॅमिली सुद्धा डिस्टर्ब झाली, मग सगळे विचार केला की आज आपल्याला त्याच्यावर लढण्याशिवाय काय नाही, आपल्याला स्वीकारावंच लागेल हे। मग आपला पाण्याचा दृष्टिकोन बदलला त्याच्याकडे, सामान्य आजारासारखं त्याच्याकडे बघितलेलं, तीव्रता कमी झाली त्याची, तीव्रता कमी झाली।
आणि मग जेव्हा ट्रीटमेंट सुरू होती, इनफॅक्ट मला वाटतं तुमची किमो अजूनही सुरू आहे,
मेंटेनन्स केअर चालू आहे, मेन केमो झाले संपले, मेंटेनन्स चालू आहे आता।
पण क्या बात है, फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवल्याने किती तीव्रता त्या आजाराची कमी झाली हे तर काकांच्या बोलण्यावरून आपल्याला कळतच आहे। पण आणखीन या सगळ्या प्रोसेसमधनं जात असताना वेळोवेळी त्यांना कोण मोटिवेशन देत होतं, त्यांना सपोर्ट कोण करत होतं आणि त्यांचा आपल्या सगळ्यांसाठीच मेसेज काय याही बाबतीत जाणून घेऊ। पण जरा वेळात, कारण त्याच्या आधी ऐकायचं येणारे सुपर ट्रॅक ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।